या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोतेहो नमस्कार। कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे। अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय। केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय। निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच। याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे। त्यांनी संशोधित केलेल्या कर्करोगाच्या 50 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे। कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
नमस्कार
डॉक्टर। 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या निमित्तानं आपण कर्करुग्णांना आणि श्रोत्यांना काय सांगाल?
युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या संस्थेद्वारे हा कर्करोग दिन किंवा कॅन्सर डे, वर्ल्ड कॅन्सर डे, हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। जगामधल्या विविध संस्था ज्या कॅन्सरशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निगडीत आहेत त्या संस्था हा कॅन्सर होऊ नये, कॅन्सर प्रिव्हेंशन, तिथपासून ते कॅन्सर झाल्यानंतर मी स्वतः काय करू शकतो आणि आपण सगळेजण काय करू शकतो अशा एका थीमवरती केंद्रित अशी धोरणं राबवली जातात। दरवर्षी सुमारे 1 कोटी लोक या आजारामुळे मृत्यूमुखी पडताना दिसतात, तर यातील बहुतांशी किंवा 50% व्यक्ती या मध्यम वयातील आहेत असं दिसतं। तर हीच सांख्यिकी 2025 सुमारे 50% वाढणार आहे। ह्या आजाराचं इतकं वाढतं आणि भयानक स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊच नये याकरता काय प्रतिबंध करता येतील आणि त्याच्यावरती काय नवीन उपचार पद्धती शोधता येतील अशा अनुषंगाने हा दिन जगभर साजरा केला जातो।
डॉक्टर, जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती समितीची यंदाची धोरणं काय आहेत याबद्दल आपण काय माहिती द्याल?
कॅन्सरचे उच्चाटन किंवा कॅन्सर कमीत कमी होणे किंवा कॅन्सरला प्रतिबंध करणे हा प्रधान हेतू याच्यामध्ये आहे आणि कॅन्सर झाल्यानंतर त्याची योग्य प्रकाराने हाताळणी करणे किंवा त्याच्यापासून रुग्णाचं आयुष्यमान चांगल्यातलं चांगलं कसं राहील या दृष्टिकोनातून 2 स्वरूपाची धोरणं आखली गेली आहेत। त्यामध्ये मी स्वतः याच्यामध्ये काय करू शकतो आणि आपण सगळेजण, मग याच्यात कॅन्सरमध्ये काम करणाऱ्या संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, विविध रुग्णालय असतील, विविध रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील, अशा सर्वांनी मिळून या कॅन्सरकरता काय करता येईल अशी द्विस्तरीय अशी धोरण पद्धती या कॅन्सर दिनाच्या निमित्त आखली आहे। आणि ही थीम ही केवळ या वर्षीची नसून पुढच्या 3 वर्षांची एकच थीम जागतिक लेवलवरती आखली गेलेली आहे। यातूनच या थीमचं वैशिष्ट्य किंवा किती महत्त्व याला दिलं गेलंय हे अधोरेखित होतं।
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीसाठी यंदाची धोरणं डॉक्टर आत्ताच आपण सांगितलीत, तर या संकल्पनेमध्ये आयुर्वेद कशा पद्धतीनं मदत करू शकतं?
या संकल्पनेमध्ये आयुर्वेदाचा वाटा हा खरं तर खूप महत्त्वाचा किंवा मोठा असू शकतो असंच मी म्हणेन, कारण जगामध्ये जेवढी म्हणून वैद्यकीय शास्त्र आहे त्याच्यामध्ये असं म्हणणं वावगं ठरणार नाही किंवा अतिशयोक्ती वाटणार नाही की प्रतिबंधात्मक चिकित्सा किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये आयुर्वेद हा अग्रेसर आहे, कारण स्वस्थचे स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं प्राथमिक ब्रीद आहे आणि नंतर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की आतुरस्य व्याधी परिमोक्ष, म्हणजे आजार होऊच नये याकरता जीवनशैली कशी असावी याचं समग्र विश्लेषण आयुर्वेदाने जगाला दिलेलं आहे। आणि हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की आयुर्वेद हे जगातलं असं पहिलं शास्त्र आहे ज्याने प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जगाला दिलेलं आहे आणि आजही त्याची मूलतत्व ही विविध पातळ्यांवरती चालू असणाऱ्या संशोधनातनं त्याची पुनर्सिद्धी ही आपणा सर्वांना सातत्याने दिसते. तर इथे आयुर्वेदाचा भाग हा दोन पद्धतीने विभागता येईल. पहिल्यांदा असं पाहायला पाहिजे की विविध प्रकारचे आजार हे नंतर कॅन्सरमध्ये संक्रमित होताना दिसतात, किंवा ज्याला आपण हेपॅटायटिस बी म्हणूया, हेपॅटायटिस सी म्हणूया, किंवा एच पी व्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस की जो सर्वायकल कॅन्सरचं कारण आहे, हेपॅटायटिस बी आणि सी हे लिव्हर कॅन्सरचं कारण समजलं जातं, तसंच अल्सरेटिव्ह कोलायटिसचंच पर्यवसान पुढे कोलोन कॅन्सरमध्ये होताना दिसतं. तर बऱ्याच वेळेला ज्या वेळेला हे रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळेला यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळताना दिसतात. आणि हे निश्चित सांगण्या इतपत पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे की या तऱ्हेच्या रुग्णांना हे नियमित आयुर्वेदीय उपचार पद्धती घेतल्यानंतर त्यांचं कॅन्सरमध्ये होणारं कन्व्हर्जन हे मुळीच होताना दिसत नाही. कितीतरी वेळेला लिव्हर ज्या पद्धतीने खराब झालेली असते त्याच्या लिव्हरच्या पेशी या पुनरुज्जीवित होतात. तर अल्सरेटिव्ह कोलायटिसचे रुग्ण 15 ते 20 वेळेला शौचाला जात असतात, त्याच्यापैकी 18 वेळेला त्यांना शौचावरून रक्त पडत असतं, आणि अनेक प्रकारच्या चिकित्सा पद्धती घेऊनसुद्धा त्यांच्या ह्या तक्रारी दूर झालेल्या नसतात आणि आजार हा पुढे पुढे जात असतो. तर अशा प्रत्येक वेळेला जर आयुर्वेदीय चिकित्सेचा अंतर्भाव केला गेला तर त्याच्याने डिसीज प्रोग्रेशन हे निश्चितपणे थांबतं. हा हे डिसिजेस पूर्णपणे बरेसुद्धा होऊ शकतात, हे बरे होणारे डिसिजेस आहेत, आणि यातून कॅन्सर पुढे होण्याचा धोका हा निश्चितपणे टाळला जातो. तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय कॉमनली आढळणारा सध्याचा आजार ज्याला PCOD म्हणूया किंवा PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा डिसीज, याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये स्त्रियांना ओव्हेरियन कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. तर अशा स्वरूपाचे व्याधी आयुर्वेदीय चिकित्सेने जर योग्य वेळेला व्यवस्थितपणे बरे करता आले किंवा व्यवस्थितपणे बरे झाले तर पुढचा कॅन्सरचा धोका हा निश्चितपणे टळतो. इतकी मोठी आपल्याला कॅन्सर होऊच नये निरोगी माणसाला इथपासनं ते विविध प्रकारचे आजार असून ते कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात अशाही वेळेला ते प्रिव्हेंट करू शकतो, इतकी आयुर्वेदाची मोठी व्याप्ती आपल्याला सांगता येईल. हा झाला एक भाग. आता चिकित्सेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आयुर्वेदीय चिकित्सेची वैशिष्ट्य ही खूप जास्ती आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे ही चिकित्सा घरी बसून घेता येते, तोंडाने घेणारी चिकित्सा असल्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं हॉस्पिटलायझेशन किंवा इंजेक्टेबल्स किंवा इंट्राव्हिनस ॲडमिनिस्ट्रेशन औषधांचं हे करण्याची गरज असत नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज असत नाही. याच्यामुळे केवळ रुग्णाचं आयुष्यमान किंवा आयुष्याचा दर्जा किंवा क्वालिटी ऑफ लाईफ हीच वाढताना दिसते अशातला भाग नाही, तर ही चिकित्सा ही रुग्णाला एस्पेशली भारतीय रुग्णांना सर्वार्थाने अफोर्डेबल अशीच समजली जाते.
डॉक्टर, 4 फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण संघटनेच्या धोरणांची आणि त्यातील आयुर्वेदाच्या योगदानाची माहिती आज सर्व श्रोत्यांना दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.